आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकाचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून 2025 मधील पहिल्या मन की बात कार्यक्रमातून आपले विचार मांडणार. जागतिक बँकेद्वारे भारतासाठी 6.7% वृद्धीदर राहण्याचा अंदाज. भारत पुढील 2 आर्थिक वर्षांसाठी सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आर्थिक पटलावर वर्चस्व गाजवणार असल्याचा अहवाल. आणि विश्वकरंडक खो खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांचा विजेतेपदासाठी नेपाळ संघांसोबत सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकांचं वितरण काल दूरस्थ प्रणालीद्वारे केलं. 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 50,000 अधिक गावांमध्ये मालमत्ता पत्रकाचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. स्वामित्व योजना लागू झाल्यापासून गेल्या 5 वर्षात 2.25 कोटी अधिक मालमत्तेची कागदपत्रं देण्यात आली आहेत. पंतप्रधान म्हणाले की सरकार ग्रामस्वराज्याची तृणमूल स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. स्वामित्व योजनेमुळे ग्रामविकासाचं नियोजन आणि अंमलबजावणीत लक्षणीय सुधारणा झाली असून यामुळे देशातील 100 लाख कोटींची आर्थिक द्वारं खुली होणार असून ही योजना लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. पंतप्रधान म्हणाले की स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विकासाचा मुख्य आधारस्तंभ बनेल. सरकार त्यासाठी काम करत आहे. आतापर्यंत 23 कोटी भू आधार क्रमांक देण्यात आले आहेत. महिला विकसित भारताच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास यावेळी मोदी यांनी व्यक्त केला. महिलांचं सक्षमीकरण हे आपल्या सरकारचं उद्दिष्ट असून मोठ्या योजनांच्या केंद्रस्थानी महिलांना ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी मोदी यांनी काही लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार इथल्या लाभार्थी वर्षा मंगळूरकर यांनी सांगितलं की त्यांचं कुटुंब एक उपहारगृह चालवतं, त्यासाठी कर्ज घेण्याकरिता या कार्डचा उपयोग होईल.
वर्षा दिगापूर मंगळूरकर हे मैं पवनार गाव से आई हूँ. मेरा पवनार में दत्त हॉटेल एंड फैमिली रेस्टोरेंट यहाँ पर हम काम करते हैं. वो होटल में हमारा स्वामित्व योजना के अंतर्गत हमको मालमत्ता पत्रक मिला हुआ है. इससे हमने 10 लाख का लोन लिया है. वो लोन मिलने से हमको हमारे होटल की प्रोग्रेस में मदद हुई है.
झाडगाव इथल्या आणखी एक लाभार्थी सीमा कुरुडकर यांना मुलांना चांगलं शिक्षण देण्याची आणि स्वतःचा एक लहानसा व्यवसाय सुरू करण्याची आशा आहे. त्या म्हणाल्या,
मैं सीमा गजानन कुरुडकर झाडगाव में रहती हूँ. मुझे अभी अभी प्रॉपर्टी कार्ड मिला आहे. उस प्रॉपर्टी कार्ड का मैं अच्छे से उपयोग करूंगी. बैंक से मैं लोन उठाऊंगी और वो लोन के पैसे से मैं अपने बच्चों की पढ़ाई में लगाऊंगी और छोटा सा व्यवसाय उभारूंगी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमांतर्गत देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात कार्यक्रमाचा हा 118वा भाग असून 2025 या वर्षातील या कार्यक्रमाचा हा पहिलाच भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावरून तसंच AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकता येणार आहे. याबरोबरच सर्व आकाशवाणी केंद्र, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही ऐकता येणार आहे. मन की बात कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच आकाशवाणीवरून हा कार्यक्रम सर्व प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वित्झर्लंडमधील दावोस इथं विश्व आर्थिक मंचाच्या वतीनं आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री रवाना झाले. डाटा केंद्र, स्वयंचलित वाहनं, सेमीकंडक्टर, विद्युत वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधं आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. जागतिक बँकेनं भारतासाठी 6.7% वृद्धीदर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक वाढीच्या तुलनेत हा दर 2.7% जास्त आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक संभाव्यता अहवालाच्या ताज्या आवृत्तीत म्हटलं आहे की भारत पुढील 2 आर्थिक वर्षांसाठी सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला दर्जा कायम ठेवून जागतिक आर्थिक पटलावर वर्चस्व गाजवेल. जीईपी अहवालात या असाधारण गतीचं श्रेय सेवा क्षेत्रातील भरभराट आणि परिवर्तनकारी सरकारी उपक्रमांमुळे पुनरुज्जीवित झालेल्या उत्पादन वाढीला देण्यात आलं आहे. 2030 पर्यंत भारतीय गतिशीलता म्हणजे मोबिलिटी उद्योग दुप्पट होऊन 600 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे जाण्याची अपेक्षा असल्याचं गुगल आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालात म्हटलं आहे. थिंक मोबिलिटी रिपोर्टनुसार 2030 पर्यंत इलेक्ट्रिक, शेअर्ड आणि कनेक्टेड मोबिलिटी सारखी उदयोन्मुख महसूल क्षेत्र एकंदर बाजारपेठेत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं योगदान देण्यास सज्ज आहेत. तर बहुतांश महसूल अभिजात घटक नवीन आयसीई वाहनांची विक्री, वित्त आणि विमा इत्यादी अभिजात महसूल संचयामधून येईल. या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी अंदाजे 51% प्रतिसादकर्त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या अनुपलब्धता, 45% वाहनांच्या उच्च किमती, 31% बॅटरीचं आयुष्य आणि 20% जणांनी चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विविध मॉडेल्सबाबत चिंता व्यक्त केली. अहवालानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या विभागात निर्णय घेण्यावर प्रभाव टाकण्यात महिलांचं प्रमाण 52% आहे. इन्फोटेनमेंट, रिअल टाईम पार्किंग असिस्टन्स आणि अँटी थेफ्ट फीचर्ससारख्या वैशिष्ट्यांसाठी अंदाजे 80% तर रिमोट कंट्रोल सारख्या जागतिक स्तरावर लोकप्रिय संलग्न वैशिष्ट्यांची मागणी तुलनेनं कमी आहे. इस्रायल आणि गाझामधील हमास यांच्यातील युद्धबंदी करार आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता लागू होईल. इस्रायलच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं गाझा युद्धबंदी कराराला काल मान्यता दिली. यामध्ये हमासनं ताबात घेतलेल्या डझनभर ओलिसांची इस्रायली तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात देवाणघेवाण आणि 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला तात्पुरता विराम यांचा समावेश आहे. परंतु युद्धबंदी लागू होण्याच्या काही तास आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले की गाझा युद्धबंदी करार तात्पुरता असू शकतो आणि इस्रायलला गाझा लढाई पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे. त्यांनी हमासला आज पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या 33 ओलिसांची यादी देण्यास सांगितलं आहे. कराराच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हमासनं 33 ओलिसांची सुटका करण्यास सहमती दर्शवली आहे. यात मुलं, महिला आणि 50 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शहा यांनी जम्मू मधील राजौरी जिल्ह्यातील रहस्यमयी मृत्यूंच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक आंतरमंत्रालयीन समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या नेतृत्वामध्ये ही समिती गेल्या 6 आठवड्यांमध्ये झालेल्या मृत्यूच्या 3 घटनांचा तपास करण्यासाठी तिथल्या गावांचा दौरा करणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 1521 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 680 अर्ज दाखल झाले. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं काल नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला 62-42 गुणांनी हरवून अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना नेपाळसोबत होईल. तत्पूर्वी भारतीय महिला संघानं विजयी घोडदौड सुरु ठेवत दक्षिण आफ्रिकेला 66-16 अशा फरकानं पराभूत केलं. आता भारतीय महिला संघ देखील अंतिम फेरीत नेपाळसोबत लढणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकाचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून 2025 मधील पहिल्या मन की बात कार्यक्रमातून आपले विचार मांडणार. जागतिक बँकेद्वारे भारतासाठी 6.7% वृद्धीदर राहण्याचा अंदाज. भारत पुढील 2 आर्थिक वर्षांसाठी सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आर्थिक पटलावर वर्चस्व गाजवणार असल्याचा अहवाल आणि विश्वकरंडक खो खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा विजेतेपदासाठी नेपाळ संघासोबत सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.